सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये एका महत्वपूर्ण विषयासंदर्भात आज आपण बोलतो आहोत. एम्ब्युलन्स रस्त्याने जाते आहे, मध्ये पेशंट आहे, सायरन वाजतो आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, ऐकत असतो, तरी सुद्धा त्या एम्ब्युलन्सला आपण जागा देत नाही. हा अनुभव बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याच अनुभवाबद्दल बोलण्यासाठी एक दिग्गज पर्सनॅलिटी आपल्या सोबत आहे, डॉक्टर भाऊसाहेब मोरे फ्रॉम ऋषिकेश हॉस्पिटल. सर, खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर वन मध्ये.
मी तुझे आभार मानतो आणि सध्या आम्ही किडनीच्या क्षेत्रामध्ये लोकांमध्ये करतोय आणि अवयव नाशिक पुणे, पुणे नाशिक किंवा मुंबई नाशिक आम्ही आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जे काही अनुभव आले त्यामध्ये मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे. पोलिसांची गाडी पुढे असताना, मागे असताना, ग्रीन कॉर्डर असताना लोकांचं सहकार्य रस्ता मोकळा करून द्यावा हे मिळत नाही. म्हणून लोकांनी कमीत कमी अँब्युलन्स चालत असताना, सरकारी पोलिसांची गाडी मागे असताना सहकार्य करून रस्ता जिल्हा वेळेची बचत होईल.
बरोबर.
कारण मागे आम्ही नाशिक वरून एक लिव्हर पुणे इथे पाठवलं.
बरोबर.
त्यावेळेस आम्ही 3 तास 20 मिनिटात ते लिव्हर पाठवलं, परंतु लोकांचं सहकार्य मिळालं असतं तर मला वाटतं ते लिव्हर 2.5 तासात पुणे इथे आम्हाला पोहोचायला नक्कीच यश आलं असतं.
बापरे, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला ग्रीन कॉरिडॉर असताना, इतकी सगळी सुरक्षितता असताना सुद्धा या त्रासाचा सामना करावा लागला.
होय, म्हणूनच माझ्या लोकांना कळकळीचं आव्हान आहे. असाच आमचा दुसरा अनुभव आला की आम्ही परवा एक मूत्रपिंड पुण्यावर नाशिकला आणताना सुद्धा हा आम्हाला अनुभव परत आला. म्हणून आम्हाला लोकांना कळकळीची विनंती आहे की रस्त्यावरून अँब्युलन्स जाताना आणि एस्पेशली जेव्हा त्या अँब्युलन्सला पोलीसची गाडी एस्कॉर्ट करते त्यावेळेस लोकांनी सहकार्य करून रस्ता करून द्यावा. त्यामुळे कोणातरी प्राण आपण वाचवणार असतो. आचार्य तीन लोक जर पुढे आले तर मला वाटतं अवयव जाण्याची चळवळ आणि प्रत्यारोपणाचे कार्य आपल्याला जोमाने पुढे नेते.
नाशिक खऱ्या अर्थानं किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही की पोलीस प्रोटेक्शन आहे, ग्रीन कॉरिडॉर ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा आपण रस्ता मोकळा करून देत नाही एका अँब्युलन्सला जाण्यासाठी. 2.5 तासात जी गोष्ट होऊ शकली असती, चला आपण म्हणूया 3 तासात जी गोष्ट होऊ शकली असती, त्या गोष्टीला 3.5 तास लागतात आणि कुठच्याही मेडिकल इमर्जन्सी एक अनेक सेकंद महत्वाचा असतो. आपण अर्धा तासाबद्दल बोलतोय, हे खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखं आहे. डॉक्टरांसोबत अजून आपल्याला बरंच काही बोलायचं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहो.